Nicole Kidman एक अभिनेत्री हैं।
Nicole Kidman ist eine Schauspielerin.
वो एक पहलवान बनना चाहती हैं।
Sie möchte Wrestlerin sein.
इसे करने में मजा आता है नए लुक्स को आजमाना।
Es macht Spaß, neue Looks auszuprobieren.
आज उसके पास एक कपड़ा है।
Heute hat sie ein Kostüm.
पोज उज्जवल और रंग बिरंगी है।
Das Kostüm ist hell und bunt.
वो इसे रखती है।
Sie legt es an.
वो जर्क आले में देखती है।
Sie schaut in den Spiegel.
वाह, वो इसे पसंद करती है।
Wow, sie liebt es.
वो मजबूत और शक्तिशाली महसूस करती है।
Sie fühlt sich stark und mächtig.
टीम फिल्माने के लिए तैयार है।
Das Team ist bereit zu filmen.
निकोल शुरू करने के लिए उत्साहित है।
Nicole ist aufgeregt, zu starten.
यह एक शानदार दिन है।
Das ist ein großartiger Tag.
दुकानों में चावल की कमी थी।
Es gab einen Mangel an Reis in den Geschäften.
लोग चावल की कीमतों के बारे में चिंतित थे।
Die Menschen waren besorgt über die Preise für Reis.
एक दिन सरकार ने आपातकालीन चावल की आपूर्ति की घोषणा की।
Eines Tages gab die Regierung Notfallreisvorräte bekannt.
ये लोगों को खुश और राहत महसूस कराता है।
Das machte die Menschen glücklich und erleichtert.
दुकानों ने चावल जल्दी प्राप्त किया।
Die Geschäfte haben den Reis schnell erhalten.
ये चावल की कीमतों को कम करने में मदद करता है।
Das hat geholfen, die Preise für Reis zu senken.
जल्द ही चावल हर जगह उपलब्ध था।
Bald war Reis überall verfügbar.
लोगों ने समस्याओं के बिना चावल खरीद सकते थे।
Die Menschen könnten Reis ohne Probleme kaufen.
हर कोई चावल की आपूर्ति के लिए आभारी था।
Jeder war dankbar für die Reisversorgung.
चावल के दाम फिर से कम थे।
Die Preise für Reis waren wieder niedrig.
परिवार फिर से चावल खरीदने का खर्च उठा सकते थे।
Familien könnten sich wieder Reis leisten.
समुदाय चावल की आपूर्ति से खुश था।
Die Gemeinschaft war glücklich mit den Reisvorräten.
चावल की आपूर्ति ने लोगों की बहुत मदद की।
Der Reisvorrat hat den Menschen sehr geholfen.
Valencia ne pichle shanivar Sevilla ke khilaf ek match khela.
Valencia hat letzten Samstag ein Spiel gegen Sevilla gespielt.
Stadium utsahit prashansakon se bhara tha.
Das Stadion war voll mit aufgeregten Fans.
Referee ne khel shuru karne ke liye siti bajayi.
Der Schiedsrichter blies die Pfeife, um das Spiel zu beginnen.
Valencia ne match par tezi se niyantran liya.
Valencia übernahm schnell die Kontrolle über das Spiel.
Unhone apni pehli goal 15ve minute mein kiya.
Sie erzielten ihr erstes Tor in der 15. Minute.
Sevilla ne barabari ki koshish ki lekin asafal rahi.
Sevilla versuchte auszugleichen, aber scheiterte.
Valencia ne dusri chhamahi ke dauran mazbooti se raksha ki.
Valencia hat stark in der zweiten Halbzeit verteidigt.
Antim siti baji aur Valencia ne phir se jeet hasil ki.
Die letzte Pfeife ertönte und Valencia gewann erneut.
Sabhi prashansakon ne apni team ke liye zor se cheers kiya.
Alle Fans haben laut für ihr Team gejubelt.
Valencia ne apni jeet ka jashn manaya.
Valencia feierte ihren Sieg mit Freude.
Stadium prashansakon se bhara hua tha jo match shuru hone ka betabi se intezar kar rahe the.
Das Stadion war mit Fans gefüllt, die gespannt auf das Spiel warteten.
दोनों टीमों के पास मजबूत लाइनअप थे जो एक तीव्र खेल का वादा कर रहे थे।
Beide Teams hatten starke Aufstellungen, die ein intensives Spiel versprachen.
जैसे ही सीटी बजी, वातावरण एक्साइटमेंट के साथ इलेक्ट्रिक हो गया।
Als die Pfeife ertönte, wurde die Atmosphäre elektrisch vor Aufregung.
गोदावरी ने मजबूती से शुरुआत की, आक्रामक हमलों के साथ आगे बढ़ते हुए।
Die Elfenbeinküste begann stark und drängte mit aggressiven Angriffen vor.
सेनेगल ने तेजी से प्रतिक्रमण किया, अपनी सामरिक क्षमता दिखाते हुए।
Senegal konterte schnell und zeigte ihr taktisches Geschick.
पहला हाफ रोमांचक पलों और करीबी कॉल से भरा था।
Die erste Hälfte war voller spannender Momente und knapper Situationen.
जब टीमों ने आधे समय में प्रवेश किया, तब स्कोर अभी भी 0-0 पर टाइट था।
Als die Mannschaften in die Halbzeitpause gingen, war der Punktestand noch 0-0 unentschieden.
दूसरे हाफ में दोनों टीमों ने जीतने के लिए अपने प्रयास बढ़ाए।
In der zweiten Halbzeit erhöhten beide Teams ihre Bemühungen um den Sieg.
मैच समय के साथ और अधिक रोमांचक हो गया।
Das Spiel wurde mit der Zeit immer spannender.
सिर्फ 10 मिनट शेष रह गए, तनाव स्पष्ट था।
Mit nur noch 10 Minuten verbleibend war die Spannung spürbar.
अंतिम सीटी बजी और दोनों टीमों ने महान खेल भावना दिखाई।
Die letzte Pfeife ertönte und beide Teams zeigten großartigen Sportsgeist.
आखिर में मुकाबला ड्रॉ में समाप्त हुआ, सभी को गर्वित छोड़कर।
Am Ende endete das Spiel unentschieden und alle waren stolz.
आधुनिक युग में कृत्रिम बुद्धिमत्ता ने अपने आप को हमारे दैनिक जीवन के ताने बाने में बुन दिया है।
Im modernen Zeitalter hat künstliche Intelligenz sich in das Herzstück unseres täglichen Lebens eingewebt.
जैसे जैसे इसका अस्तित्व बढ़ता है, समाज नैतिक डिलेमस का सामना करता है जो अक्सर अजेय प्रतीत होते हैं।
Während sich ihre Präsenz ausbreitet, kämpft die Gesellschaft mit ethischen Dilemmata, die oft unüberwindbar erscheinen.
गोपनीयता, पूर्वाग्रह और जवाबदेही के मुद्दे नियमित रूप से AI तकनीकों के चारों ओर चर्चाओं में उठते हैं।
Fragen der Vertraulichkeit, Voreingenommenheit und Verantwortung ergeben sich regelmäßig in Diskussionen über Key-Technologien.
Machine Learning की तेज प्रगति उत्साह और भय की भावना जगाती है।
Der schnelle Fortschritt des maschinellen Lernens weckt sowohl Aufregung als auch Angst.
नीति निर्माताओं को इन तकनीकों को विनियमित करने के भयानक चुनौती का सामना करना पड़ता है बिना नवाचार को दबाए।
Politikgestalter sehen sich der gewaltigen Herausforderung gegenüber, diese Technologien zu regulieren, ohne die Innovation zu ersticken.
लघुभाषा ढांचे जिन्हें लागू किया गया है, उन्हें विकसित हो रही परिस्थितियों के लिए मजबूत और अनुकूल होना चाहिए।
Die ethischen Rahmenbedingungen, die umgesetzt werden müssen, müssen sowohl robust als auch anpassungsfähig an sich entwickelnde Umstände sein.
नतीजतन, एक अंतःविषय दृष्टिकोण इन बहुपरकारी मुद्दों को संबोधित करना आवश्यक है।
Infolgedessen ist ein interdisziplinärer Ansatz entscheidend, um diese vielschichtigen Probleme anzugehen.
शिक्षा, इसलिए, प्रौद्योगिकी तैनाती में नैतिक जागरूकता को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभाती है।
Die Bildung spielt daher eine entscheidende Rolle bei der Förderung des ethischen Bewusstseins im Technologieneinsatz.
तकनीकी विशेषज्ञों, नैतिक शास्त्री और व्यापक समाज के बीच संवाद को सक्षम बनाना प्रभावी शासन के लिए बहुत महत्वपूर्ण है।
Die Durchführung eines Dialogs zwischen Technologen, Ethikern und der breiteren Gesellschaft ist entscheidend für eine effektive Regierungsführung.
नीति आधारित AI की यात्रा जटिल है, जिसमें विभिन्न अनुशासनों के बीच सहयोग की आवश्यकता है।
Die Reise zur ethischen Key ist kompliziert und erfordert Zusammenarbeit in verschiedenen Disziplinen.
अंततः, नैतिक माइंडफुलनेस की संस्कृति का संवर्धन मानवता और प्रौद्योगिकी के बीच की खाई को पाट सकता है।
Letztendlich kann die Förderung einer Kultur des ethischen Bewusstseins die Kluft zwischen der Menschheit und der Technologie überbrücken.
हरुका फुकुहारा ने सार्वजनिक कार्यक्रम को बेजोड़ सुंदरता के साथ सुशोभित किया।
हरुका फुकुहारा hat die öffentliche Veranstaltung mit einer unvergleichlichen Eleganz bereichert.
एक शानदार गाउन में तैयार होकर, उसने कपड़ों की उत्कृष्टता के लिए एक नया मानक स्थापित किया।
Gekleidet in ein atemberaubendes Kleid, das Zuschauer verblüffte, setzte sie einen neuen Standard für sartoriale Fähigkeiten.
उसका रंगों का चयन वर्तमान रुझानों की एक जटिल समझ को दर्शाता है।
Ihre Farbwahl spiegelte ein ausgefeiltes Verständnis der aktuellen Trends wider.
जब वो लाल कालीन पर चली, कैमरे की चमक ने उसके हर ग्रेसफुल मूव को रोशन किया।
Als sie über den roten Teppich lief, erleuchteten die Kamerablitze jede ihrer anmutigen Bewegungen.
फैशन समीक्षकों ने उसकी पारंपरिक तत्वों को समकालीन शैली में मिश्रित करने की क्षमता की प्रशंसा की।
Modekritiker lobten ihre Fähigkeit, traditionelle Elemente mit zeitgenössischem Flair zu verbinden.
इससे करते हुए, उसने न केवल अपनी व्यक्तिगत शैली को प्रदर्शित किया, बल्कि महत्वाकांक्षी फैशनिस्ताओं पर भी प्रभाव डाला।
Indem sie das tat, präsentierte sie nicht nur ihren persönlichen Stil, sondern beeinflusste auch aufstrebende Modebegeisterte.
अपनी अनोखी दृष्टि के माध्यम से, उसने फैशन की निरंतर विकसित होती दुनिया में एक निच बनाया।
Durch ihren einzigartigen Ansatz hat sie eine Nische in der sich ständig weiterentwickelnden Welt der Mode geschaffen.
निष्कर्ष में, हारुका फुकुहारा न केवल सौंदर्य को दर्शाती हैं, बल्कि एक नई पीढ़ी के डिजाइनरों को भी प्रेरित करती हैं।
Abschließend exemplifiziert Haruka Fukuhara nicht nur Eleganz, sondern inspiriert auch eine neue Generation von Designern.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.